आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्तीकेंद्र बनवण्याचं लक्ष असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मुंबईतल्या 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी. चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचं भारतापुढं विजयासाठी 153 धावांचं लक्ष. आणि मुंबई, पुणे आणि कोकणाला पावसाचा तडाखा. मुंबई आणि पुणे जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट, तर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्ती केंद्र आणि फिनटेक राजधानी बनवणं हे आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात 29,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र के पास गौरवशाली इतिहास है, महाराष्ट्र के पास सशक्त वर्तमान है और महाराष्ट्र के पास समृद्ध भविष्य का सपना है. महाराष्ट्र वो राज्य है जिसकी विकसित भारत के निर्माण में बहुत बड़ी भूमिका है. महाराष्ट्र के पास इंडस्ट्री की पावर है, महाराष्ट्र के पास एग्रीकल्चर की पावर है, महाराष्ट्र के पास फाइनेंस सेक्टर की पावर है. इसी पावर ने मुंबई को देश का फाइनेंशियल हब बनाया है. अब मेरा लक्ष्य है महाराष्ट्र की इसी पावर से महाराष्ट्र को दुनिया का बड़ा आर्थिक पावर हाउस बनाने का. मेरा लक्ष्य है मुंबई को दुनिया की फिनटेक कैपिटल बनाने का.
आज सुरू केलेल्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदराच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यातून राज्यात 10 लाख रोजगार निर्माण होतील असं ते म्हणाले. महाराष्ट्र पर्यटनात देशात पहिल्या क्रमांकावर असावं हीच आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचे किल्ले, कोकणचे मनमोहक समुद्र किनारे, सह्याद्रीचे रोमांचक पर्वतरांगांचा वारसा लाभला आहे. इथं परिषदा आणि वैद्यकीय पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत असं त्यांनी सांगितलं. येत्या काळात महाराष्ट्र भारतात विकासाची नवी गाथा रचणार आहे आणि आपण त्याचे सहप्रवासी असणार आहोत असं ते म्हणाले. देशाच्या जनतेला वेगानं विकास हवा असून येत्या 25 वर्षात विकसित भारत घडवण्याचं स्वप्न ते पाहत आहेत. यात मुंबई महाराष्ट्राची भूमिका सर्वात महत्वाची असेल, त्यामुळेच इथलं जीवनमान सुधारावं, उंचावावं हेच आमचं स्वप्न असून त्यासाठीच मुंबईच्या आसपासच्या दळणवळण सुविधांमध्ये मोठ्या सुधारणा घडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत असं त्यांनी सांगितलं. वेळेची बचत आणि पर्यावरणाचं हित साधत आम्ही मुंबईतल्या दळणवळण सुविधांना आधुनिक स्वरूप देण्याचं काम करत असल्याचं ते म्हणाले. 10 वर्षापूर्वी मुंबईत 8 किलोमीटरचे मेट्रो मार्ग होते, ते आता 80 किलोमीटर झाले आहेत. प्रधानमंत्री राज्यात आले की प्रगती आणि विकासाची दारं उघडतात, सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सुखकर करणे हा मोदींचा अजेंडा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या 29,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचं उद्घाटन झालं. यात ठाणे बोरिवली बोगदा, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, कल्याण यार्डाची पुनर्रचना, नवी मुंबईमध्ये तुर्भे इथं गतिशक्ती मल्टीनोडल कार्गो टर्मिनलची निर्मिती आणि पायाभरणी यांचा समावेश आहे. याशिवाय प्रधानमंत्र्यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सुरुवात केली. लोकमान्य टिळक टर्मिनस इथला नवा फलाट तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच्या विस्तारित 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटाचं लोकार्पण त्यांनी केलं. राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांचे प्रस्ताव कुठल्याही कपातीशिवाय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. आणखी कष्ट करून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे, त्यामुळे गरीब कल्याणासह पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी इतिहासात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले. तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले, राज्यातले मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांना कायद्याची मूलतत्वं जर सोप्या भाषेत समजावून देता आली नाहीत तर तो कायदे शिक्षण आणि कायद्याच्या व्यवसायामधला दोष आहे असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौमध्ये डॉ राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. कायद्याचं शिक्षण प्रादेशिक भाषेत मिळायला हवं यावर त्यांनी भर दिला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेनं भारतापुढं विजयासाठी 153 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 152 धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझानं सर्वाधिक 46 धावा केल्या. भारतातर्फे खलील अहमदनं 2 तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवन दुमे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 11 षटकात बिनबाद 115 धावा झाल्या होत्या. मुंबई पुणे आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून पाऊस सुरू असून मुंबईत पावसानं जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवरील काही गाड्या उशिराने धावत आहेत. हवामान विभागानं मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीसह अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलंय. अंधेरी, मिलन सबवे आणि मालाड सबवेमध्ये पाणी साचल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे विभागात हलका ते मध्यम पाऊस सुरू असून उद्याही असाच पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागानं पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, पालघर, बोईसर, जव्हारसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून नद्यांनाही पूर आलाय. सूर्या नदी दुथडी भरून वाहत असून डहाणूतल्या कंक्राडी रेल्वे पुलाखाली पाणी भरल्यानं डहाणू कोसबाड रस्ता बंद ठेवण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असल्यानं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. ठाणे जिल्ह्यात गेले 2 दिवस काहीशी उघडीप घेतलेल्या पावसानं शुक्रवार रात्रीपासून ठाण्यात पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच पावसानं आपला जोर कायम ठेवला आहे त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. 7 राज्यांमधल्या 13 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत. पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचा उमेदवार विजयी झाला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या देहरा आणि नलगड मतदारसंघात काँग्रेसच्या तर हमीरपूर भाजपा उमेदवारानं विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधल्या रायगंज, बागडा, रणघाट दक्षिण आणि माणिकताल या चारही मतदारसंघांमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मध्य प्रदेशातल्या अमरवाडामध्ये भाजप तर उत्तरखंडमधल्या बद्रीनाथ आणि मंगलोरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत. बिहारच्या रुपौली इथं अपक्ष उमेदवार शंकरसिंह विजयी झाले असून तामिळनाडूतल्या विक्रवंडीमध्ये द्रमुकच्या उमेदवारानं विजय मिळवलाय. 10 जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात केलेल्या खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात वर्ग केला गेला आहे. यानंतर आता येत्या सोमवारपासून धान्याच्या खरेदीचा परतावा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू अध्यक्ष आणि अखिल भारतीय भिक्खू संघाचे अतिरिक्त सचिव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भदंत प्राध्यापक डॉ सुमेध बोधी महाथेरो यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. यवतमाळ जिल्ह्यात वटफळी इथं काल महाबोधी वृद्ध विहाराच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी खूप जोरदार तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्ती केंद्र बनवण्याचं लक्ष्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मुंबईतल्या 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी. चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचं भारतापुढं विजयासाठी 153 धावांचं लक्ष्य आणि मुंबई, पुणे आणि कोकणाला पावसाचा तडाखा. मुंबई आणि पुणे जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट तर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.